चीनीमंडी.com पॉडकास्ट। लॉकडाऊन इफेक्ट, इंडोनेशियामध्ये साखरेच्या मागणीत घट। कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर साखरेचा सर्वात मोठा आयातक इंडोनेशियाच्या साखरेच्या मागणीमध्ये मार्च आणि जून दरम्यान 25% घट दिसून आली होती। इंडोनेशिया शुगर असोसिएशननुसार मार्च आणि जूनच्या दरम्यान घट झाल्यानंतर या महिन्यात साखरेची मागणी जवळपास 2,25,000 टन पर्यंत पोहोचली आहे। असोसिएशनमध्ये वरिष्ठ सल्लागार यादी युसरियादी म्हणाले, सामान्य परिशिष्टमध्ये आमचा वापर कमी कधी होत नाही। कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन नंतर देशामध्ये सर्व हालचाली मर्यादित झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम साखरेच्या मागणीवर दिसून आला। पण तरीही देशातील मोठ्या भागामध्ये साखरेच्या किमती वाढल्या, कारण लॉकडाऊनमुळे घरगुती लॉजिस्टिकमध्ये गडबड झाल्याने मोठा वापर असणाऱ्या क्षेत्रांमध्ये साखर पोहोचली नाही। लॉकडाऊनमुळे साखरेचे मुख्य उपयोगकर्ता हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर जागांवर लोकांनी जाणे बंद केले, ज्यामुळे साखरेच्या मागणीत घट झाली।